श्री गणेशाय नमः। अध्यात्म रामायण सुंदरकांड प्रथम सर्ग, हनुमानाचे समुद्र उल्लंघन आणि त्याचा लंकेत प्रवेश। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, आनंदाचा डोह असणाऱ्या हनुमानाने शंभर योजने विस्तृत असणाऱ्या आणि मगरीचे वस्तीस्थान असणाऱ्या समुद्र उल्लंघन जाण्याची तयारी केली। नंतर परमात्मा श्रीरामांचे स्मरण करून हनुमान म्हणाला, अरे वानरांनो, श्रीरामाने सोडलेल्या अमोघ आणि प्रचंड बाणाप्रमाणे आकाशमार्गाने जाणारे मला तुम्ही आता सर्वजण बघा। मी आजच जनकाची कन्या असणाऱ्या श्रीरामांच्या पत्नीला भेटेन। अशा रीतीने कृतार्थाने कृतकृत्य होऊन मी पुन्हा श्री राघवांचे दर्शन घेईन। प्राणप्रयाणाच्या वेळी ज्याचे नाव एकदा स्मरण करणारा माणूस हा अपार भवसागर तरुण श्रीरामांचे श्रेष्ठ स्थानी जातो, अशा त्या श्रीरामांचा मी दूत आहे। त्यांच्या बोटातील मुद्रिका माझ्याजवळ आहे। श्रीरामांचे ध्यान माझ्या हृदयात करीत मी हा तुच्छ समुद्र ओलांडून जाईन, त्यात काय मोठे, असे बोलून हनुमानाने आपले बाहू पसरले, शेपटी सरळ लांब केली, मान सरळ केली, दृष्टी वर केली आणि दोन्ही पाय जवळ घेतले, दक्षिणेकडे तोंड केले आणि वायूप्रमाणे पराक्रमी असणाऱ्या हनुमानाने लगेच उड्डाण केले। देवगण पाहत असताना तो हनुमान आकाशातून त्वरेने जात होता। त्यावेळी वायू वेगाने जाणारे पवनसुद्धा हनुमानाला पाहून त्याच्या सामर्थ्याचे परीक्षा पाहण्यास देव आपापसात म्हणू लगले, वायूसारखा पराक्रमी आणि महासामर्थ्य संपन्न असा हा वानर जात आहे, परंतु तो लंकेत प्रवेश करण्यास समर्थ होईल की नाही हे कळत नाही, म्हणून त्याच्या सामर्थ्याची परीक्षा घ्यावी हवी। अशा कुतूहलाने देवतांचा समूह सुरसा नावाच्या नागांच्या मातेला म्हणाला, सुरसे, तू आता जा आणि त्या श्रेष्ठ वानराच्या मार्गात काहीतरी विघ्न आण, त्याचे बळ आणि बुद्धी हे जाणून घेऊन तू त्वरेने परत ये। देवाने असे सांगितल्यावर हनुमानाच्या मार्गात विघ्न आणण्यासाठी सुरसा त्वरित निघाली। हनुमानाचा मार्ग अडवून आणि त्याच्यापुढे उभी राहून ती म्हणाली, हे महाबुद्धिमान वानरा, ये आणि माझ्या तोंडात शीघ्र प्रवेश कर, भूकेने माझा जीव अगदी व्याकुळ झाला आहे, म्हणून देवानेच तुला माझे भक्ष्य म्हणून माझी तुझी योजना केली असावी। तेव्हा हनुमान तिला म्हणाला, हे माते, मी श्रीरामांच्या आज्ञेने जानकीला भेटण्यासाठी जात आहे, भेटून सत्वर परत येतो, तिथे कुशल श्रीरामांना सांगून मग मी तुझ्या तोंडात प्रवेश करतो, माझा रस्ता सोड। हे सुरसे, तुला माझा नमस्कार असो। हनुमान असे बोलल्यावर सुरसा त्याला पुन्हा म्हणाली, मी अतिशय भुकेली आहे, तेव्हा तू सत्वर माझ्या तोंडात प्रवेश कर आणि मग जा, तू असे केले नाहीस तर मी तुला खाऊन टाकेन। तिने असे म्हटल्यावर हनुमान तिला म्हणाला, तू पटकन तोंड उघड, आत्ताच तुझ्या तोंडात प्रवेश करून मी त्वरेने पुढे जातो, असे म्हणून आपला देह एक योजन लांब रुंद करून हनुमान तिच्या पुढे उभा राहिला। हनुमानाचे रूप पाहून सुरसेने आपले मुख पाच योजने विस्तृत केले, तेव्हा हनुमानाने आपले रूप त्याच्या दुप्पट केले। त्यानंतर सुरसेने आपले तोंड 20 योजने लांब रुंद केले, तेव्हा हनुमानाने आपले शरीर 30 योजने लांब रुंद केले। मग सुरसेने आपले मुख 50 योजने विस्तृत केले, तेव्हा हनुमान पटकन अंगठ्या एवढ्या आकाराचा झाला। नंतर तिच्या मुखात प्रवेश करून तिने तोंड बंद करण्यापूर्वी चढ दिशी पुन्हा बाहेर येऊन हनुमान तिच्यापुढे उभा राहिला आणि म्हणाला, हे देवी, तुझ्या तोंडात प्रवेश करून मी पुन्हा बाहेर आलो आहे, आता तुला नमस्कार असो। अशा प्रकारे त्याचे बोलणे ऐकून सुरसा हनुमंताला म्हणाली, हे बुद्धिमंतामध्ये श्रेष्ठा, तू आता जा आणि श्रीरामांचे कार्य सिद्ध करून घे। हे वानरा, तुझे बळ जाणून घेण्यासाठी देवाने मला पाठवले होते, सीतेला भेटून आणि पुन्हा परत येऊन तू श्रीरामांना भेटशील, तू जा आता, असे सांगून ती देवलोकाला निघून गेली। त्यानंतर पुन्हा वायूसुद्धा हनुमान पक्षीराज गरुडाप्रमाणे वायुमार्गाने पुढे गेला। त्यावेळी रत्ने आणि कांचन यांनी युक्त मैनाक पर्वताला समुद्र म्हणाला, बघ, श्रीरामांचे कार्य सिद्ध करण्यासाठी महाशक्तिशाली मारुत पुत्र हनुमान जात आहे, तू त्याचा सहाय्यक हो। पूर्वीच्या काळी सगर नावाच्या राजाच्या पुत्राने मला वाढविले म्हणून मला सागर म्हणतात। त्या सगराच्या वंशातच दशरथ तनय प्रभू श्रीराम जन्माला आले आणि हा महान वानर त्यांच्या कार्याची सिद्धी करण्यासाठी जात आहे, तेव्हा तू पाण्यातून झट दिशी वर उठ, तुझ्या माथ्यावर विश्रांती घेऊन या वानराला जाऊ दे। ठीक आहे, असे म्हणून नाना रत्नायुक्त अशा आपल्या शिखरासह तो पाण्यामधून अतिशय उंच होऊन प्रकट झाला। त्या शिखरावर माणसाचे रूप धारण करून तो जाणाऱ्या हनुमंताला म्हणाला, हे महावानरा, मी मैनाक पर्वत आहे. हे मारुती, तुला विश्रांती द्यावी अशी समुद्राने मला आज्ञा केली आहे, तेव्हा ये आणि अमृताप्रमाणे असणारी माझ्या शिखरावरील पिकलेली फळे खाऊन येथे क्षणभर विश्रांती घेऊन नंतर सुखाने पुढे जा. असे त्याने म्हटल्यावर मारुतपुत्र हनुमान त्याला म्हणाला, श्रीरामांच्या कार्यासाठी मी जात असताना मला खाणे कसे बरे सुचेल, किंवा मी विश्रांती तरी कशी घेऊ, कारण मला ताबडतोब जायचे. असे बोलून आपल्या बोटाने मैनाक पर्वताच्या शिखराला स्पर्श करून मारुती पुढे गेला. तो थोडेसे दूर गेल्यावर छायाग्रहाने त्याच्या छायेला पकडले. तो छायाग्रह म्हणजे सिंहका नावाची एक भयंकर राक्षसी होती. ती नेहमी पाण्यामध्ये राहत असे. आकाशातून जाणाऱ्या प्राण्यांची छाया पकडून ती त्यांना खेचून घेई आणि त्यांना खाऊन टाके. तिने पकडल्यावर सामर्थ्यसंपन्न हनुमानाने विचार केला की माझ्या मार्गात विघ्न निर्माण करणाऱ्या कुणी बरे माझ्या वेगाला रोखून धरले आहे. येथे तर कुणीही दिसत नाही, त्यामुळे मला फार आश्चर्य वाटत आहे, असा विचार करून हनुमंताने आपली दृष्टी खालच्या बाजूला टाकली. तेव्हा तेथे त्याला धिप्पाड शरीराची आणि भयंकर रूप असणारी सिंहका दिसली. लगेच त्याने पाण्यात उडी मारली आणि रागाने तिला दोन्ही पायांनी लाथा घालून ठार केले. नंतर पुन्हा वर आकाशात उड्डाण करून हनुमान दक्षिणेकडे तोंड करून निघाला आणि तो समुद्राच्या दक्षिण तीरावर पोहोचला. त्या तीरावर फळाने भरलेले नाना प्रकारचे वृक्ष होते. नाना प्रकारचे पशु आणि पक्षी यांनी ते तीर भरलेले होते. तसेच ते विविध प्रकारच्या पुष्पलतांनी युक्त होते. त्यानंतर त्रिकुट पर्वताच्या माथावर त्याला एक नगर दिसले. हे नगर अनेक तटाने युक्त होते. ते तट सर्व बाजूने खंदकाने वेढले होते. तेव्हा या लंका नगरीत कसा बरे प्रवेश करता येईल अशी चिंता मारुतीला लागली. रावणाने पालन केलेल्या त्या लंकेत मी सूक्ष्म रूप धारण करून रात्रीच्या वेळी प्रवेश करीन असा विचार करून तो रात्र होईपर्यंत तेथेच थांबला आणि मग रात्र पडल्यावर लंकेकडे जाण्यास निघाला. सूक्ष्म रूप धारण करून प्रतापी हनुमानाने लंकेच्या द्वारात प्रवेश केला. तेथे प्रत्यक्ष लंका नगरी ही राक्षसीचा वेश धारण करून उभी होती. हनुमान प्रवेश करीत आहे हे पाहिल्यावर लंकेने त्याला दटावले. मग लंकेने त्या अनादर करून रात्री चोराप्रमाणे प्रवेश करणारा वानराचे रूप धारण केलेल्या तू कोण आहेस, तुला काय पाहिजे, असे बोलून क्रोधाने डोळे लाल करून तिने त्या हनुमानाला आपल्या लाथेने तडाखा दिला. तेव्हा हनुमानाने सुद्धा आपल्या डाव्या हाताचा ठोसा तिला लगावला. तत्काळ खूप रक्त ओकीत ती जमिनीवर पडली. मग उठून उभी राहून ती लंका महाबली हनुमानाला म्हणाली, हे हनुमाना, तू जा, तुझे कल्याण हो. हे पुण्यशिला, तू लंकेला जिंकलेस. पूर्वी मला ब्रह्मदेवाने सांगितले होते की 28व्या चार युगाच्या पर्यायातील त्रेता युगामध्ये अविनाशी नारायण हे दशरथाचे पुत्र श्रीराम या स्वरूपात जन्माला येतील. त्यांची योगमाया ही जनकाच्या घरी सीता होऊन जन्म घेईल, कारण पूर्वी भूमीचा भार हरण करण्याची प्रार्थना मी नारायणाला केली होती. श्रीराम आपली पत्नी आणि भाऊ यांचेसह घोर अरण्यात जातील. तेथे महामाया सीतेचे अपहरण रावण करील. त्यानंतर श्रीरामांबरोबर सुग्रीवाचे सख्य होईल आणि जानकीला शोधण्यासाठी सुग्रीव आपल्या वानरांना पाठवेल. त्यातील एक वानर रात्रीच्या वेळी तुझ्याजवळ येईल, तू त्याची निर्भत्सना करशील तेव्हा तो सुद्धा तुझ्यावर मुष्टीप्रहार करेल. हे निष्पाप स्त्रिये, त्या वानराने मुष्टीप्रहार केल्याने जेव्हा तू व्याकुळ होशील तेव्हाच रावणाचा अंत होईल, यात संशय नाही. ज्या अर्थी हे पावना, तू माझ्या लंकेला जिंकलेस, त्या अर्थी तू आता सर्वांना जिंकलेस. आता मी सांगते ते ऐक. रावणाच्या श्रेष्ठ अंतःपुरात क्रीडा करण्यासाठी एक उत्तम उपवन आहे. त्याच्या मध्यभागी दिव्य वृक्षांनी भरलेले अशोकवन आहे. त्याच्या मध्यभागी अशोकाचा एक विशाल वृक्ष आहे. तेथे भयंकर राक्षसींच्या पहाऱ्यात सीता आहे. तिला भेटून तू त्वरित परत जा आणि राघवांना तिची वार्ता सांग. बऱ्याच काळानंतर संसाराचे पाशातून मुक्त करणारी श्रीरामांची स्मृती मला आली आहे. तसेच त्यांच्या भक्ताचा अतिशय दुर्लभ असा संघ मला प्राप्त झाला म्हणून मी आज धन्य झाले. माझ्या हृदयात असणारे दशरथ पुत्र श्रीराम माझ्यावर सदा प्रसन्न असो. पवनसुत हनुमानाने समुद्र ओलांडला त्या क्षणीच भूमिकन्या सीता आणि रावण यांचा डावा डोळा आणि बाहू हे जोराने स्फुरण पाहू लागले, तर अतिंद्रिय अशा श्रीरामांचे उजवे अंग स्फुरण पाहू लागले. इथे श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे सुंदरकांडे प्रथम सर्ग समाप्त.